चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस तोडणी कामगारांना दिलासा। कोरोनाला पायबंद घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारनं महाराष्ट्रात जिल्हा बंदीचा निर्णय घेऊन 2 शेजारच्या जिल्ह्यातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत। काही ठिकाणच्या साखर कारखान्यातील गळीत हंगाम अद्याप सुरू असून अशा चालू साखर कारखान्यातील ऊसतोड मजुरांची ते आहेत तिथंच भोजन, निवारा आणि आरोग्यविषयक व्यवस्था करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ पुण्याचे विभागीय आयुक्त म्हैसकर यांच्याशी संपर्क करून हा निर्णय घेतला। या ऊसतोडणी कामगारांना घरी परतताना कोठेही अडवलं जाणार नाही याबाबत पोलीस महासंचालकांकडून निर्देश दिले जाणार आहेत, यामुळे ऊसतोडणी कामगारांना दिलासा मिळाला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागातील बहुतांश साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपुष्टात आला असून त्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 100,000 ऊसतोडणी कामगारांना आपली मूळ घरं असलेल्या अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील गावात परत जाता यावं यासाठी जिल्हा सीमाबंदीचा ठरलेल्या अडसरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी तोडगा काढला। बंद पडलेल्या कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक अथवा शेतकरी अधिकाऱ्यांचं पत्र घेऊन त्या कामगारांना स्वगृही जाता येणं शक्य झालं आहे। राज्य सरकारनं ऊसतोडणी कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची जबाबदारी कामगार विभागाकडून काढून सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केली आहे। या महामंडळाचं काम अद्याप सुरू झालेलं नसलं तरी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ऊसतोडणी कामगारांसाठी संकटाच्या काळात त्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे।